jazz.com
आत्मा, भूतप्रेत यांच्यावर माझा विश्वास नाही, अजिबात नाही, पण मला अशा काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं ज्यात अमानवी शक्तींमुळे मला दरदरून घाम फुटला। अशाच काही घटना मी आपल्या समोर घेऊन येतो आहे। नाटकवाला प्रस्तुत भूतानुभव। लेखन मंदार कुलकर्णी। संगीत संयोजन दर्शन पोळ। नाटकवाला प्रस्तुत भूतानुभव।
मला बाहेर काढा इथून, मला कोणीतरी बाहेर काढा इथून। मी इथे कसा आलो? माझे डोळे उघडले तेव्हा मी एका शवपेटीमध्ये बंद होतो। मी या शवपेटीत कसा आलो? हालचाल करायलाही पुरेशी जागा नव्हती। अंग थंडगार पडलं होतं, ऑक्सिजनही कमी होता। आज सकाळी मी नेहमीसारखा कामावर गेलो होतो। टोकं जरा जड झालं होतं, पण मी कामावर पोचल्यानंतर कामाच्या गडबडीमध्ये काही लक्षात आलं नाही। दुपारची जेवणं आटोपली, मॅनेजरनं काही कागदपत्र घेऊन बँकेत जायला सांगितलं। बँकेत पोचलो, बँकेचा मॅनेजर सुद्धा माझ्याकडे संशयित नजरेने बघत होता। त्याने कागदपत्रांवर सह्या करायला खूप उशीर लावला। आता इथून पुन्हा ऑफिसमध्ये जाण्यात काही अर्थ नाही असा विचार करून मी जी मिळेल ती बस पकडून घराच्या दिशेने निघालो। बसमध्ये सगळे चेहरे अनोळखे होते। थोडी अस्वस्थता होती, पुन्हा स्वतःकडे लक्ष केल्यामुळे डोकं ठणकतंय हे लक्षात आलं होतं। पण हे काही कारण नव्हे मी शवपेटीत येण्याचं। बसमधून उतरलो, भाजीवाल्यांनी नेहमीसारखं माझ्याकडे बघितलं। मीही उगाच त्याच्याकडे बघून हसलो, घराच्या दिशेने चालायला लागलो। घराखाली आलो, एक सिगरेट शिलगावली, सिगरेटचं थोटक खाली टाकलं, तशी खाली एक चिठ्ठी पडलेली दिसली, ती उचलली। चिठ्ठीवर दोन्ही बाजूला काहीही लिहिलेलं नव्हतं। पार्किंगमध्ये आलो, बराच उशीर झाला होता। पार्किंग मधला एक दिवा उघडझाप करत होता, उगीच चालू बंद चालू बंद होत होता। ती ट्यूबलाइट बिघडली असेल कदाचित। लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट भिंतीला घासत आवाज करत खाली आली। इथपर्यंतची आठवण मला अगदी व्यवस्थित होती। कोणीतरी बाहेर काढा मला इथून, मला शवपेटीत कोणी आणलं। मी शवपेटीचा दरवाजा जोरजोरात वाजवला, उघडायचा प्रयत्नही केला। ऑक्सिजन अजूनच कमी होत होता, मला खूप अस्वस्थ वाटत होतं। जोरात मी सगळा जीव एकवटून तो शवपेटीचा दरवाजा ढकलला। दरवाजा उघडला तसं प्रेताची दुर्गंधी माझ्या नाकातून माझ्या डोक्यात गेली. मी कसा बसा त्या शवपेटीतून बाहेर पडलो. चोराचा श्वास घेतला आणि आणि आजूबाजूला शवागार होत. खूप प्रेत असता व्यस्त पडली होती. अनेक शवपेट्या होत्या. थंडगार, खूप थंडी माझ्या अंगात दाटून आली. मी दरवाजाच्या दिशेने गेलो. तोच अशा एका प्रेताला अडखळून मी खाली पडलो. बर्फाच्या लादीचा थंडगार स्पर्श माझ्या अंगाला झाला. कसं बस दरवाजाच्या खुंटीला हात घातला, दरवाजा उघडला आणि त्या दरवाजातून बाहेर पडलो. तो एक वरांडा होता. तिथे एकही ट्यूबलाईट नव्हती. तिथून त्या वरांड्यात एक काळीशी आकृती मला दिसली. त्याला मी आवाज दिला, ओ हेल्प हेल्प, मला बाहेर जायचंय इथून. मी इथे कसा आलो? मी सगळा जीव एकवटून त्या आकृतीच्या दिशेने जायला लागलो. हळूहळू पावलं टाकत होतो. हळूहळू धावायला लागलो आणि त्या आकृतीच्या समोर जाऊन पुढ्यात पोहोचलो तर ती आकृती अचानक गायब झाली होती. कोण होती ती? कोण होता तो? काहीच कळेना. तितक्यात एक लख प्रकाश माझ्या डोळ्यावर आला. माझे डोळे दिपले. मी डोळे बंद केले. तो प्रकाश गायब झाला तसे मी हळूवार डोळे उघडले तर मी पुन्हा लिफ्टच्या बटणाला हात लावत होतो. तो प्रेतांचा वास, तो बर्फाचा थंडगार स्पर्श, ते शवागार सगळं तिथून गायब झालं होतं. मी त्या चमचमणाऱ्या ट्यूबलाईटच्या उजेडामध्ये पुन्हा लिफ्टचं बटन कसं दाबायला लागलो. ते शवपेटीतलं सगळं दिवस्वप्न होतं की काय? एका क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून सगळ्या घटना परत गेल्या. लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट भिंतीला घासत कर्र आवाज करत खाली आली. मी लिफ्टमध्ये घुसलो. माझ्या मजल्याचं बटन दाबलं आणि तेवढ्यात मला समोर माझ्या खिशातून बाहेर पडलेलं माझंच पाकिट दिसलं. मी पटकन ते पाकिट घेण्यासाठी वाकलो. माझा एक पाय आणि एक हात त्या लिफ्टमधून बाहेर काढून मी त्या पाकिटाच्या दिशेने नेला. मी पाकिट उचलणार इतक्यात लिफ्टचे दरवाजे पुन्हा बंद होऊ लागले. ऑटो सेन्सर्समुळे ते दरवाजे पुन्हा उघडतील या आशेने मी ते पाकिट उचललं आणि मागे यायला लागलो. तेवढ्यात लिफ्टचे सेन्सर्स बंद झाले होते. लिफ्टचे दोन्ही दरवाजे माझ्या दिशेने यायला लागले होते. माझं शरीर आता लिफ्टच्या दोन्ही दरवाजांमध्ये अडकायला लागलं होतं. मी चिंडला जात होतो. माझ्या सगळ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझी स्वप्न, माझं सगळं आयुष्य आता त्या लिफ्टच्या दोन्ही दरवाजांमध्ये बंद व्हायला लागलं होतं. मशीननी आपलं काम सुरू केलं होतं. माझा बाहेर असलेला पाय बाहेरच, बाहेर असलेला हात बाहेरच, हात असलेला हात, हात असलेले पाय आणि माझं सगळं शरीर आता त्या दरवाजांमध्ये अडकलं होतं. ते बारीक बारीक होत चाललं होतं. माझा श्वास सुद्धा फुटत नव्हता. आवाजही फुटत नव्हता. आणि हळूहळू माझं डोकं त्या दोन्ही दरवाजांमध्ये चिपलं गेलं. माझे डोळे उघडले तेव्हा मी शवपेटीमध्ये बंद होतो. मला त्या शवपेटीमधून बाहेर पडायचं होतं. मी जिवंत होतो. मी होतो ना जिवंत? कोणीतरी मला त्या लिफ्टमधून सोडवलं असेल ना? असं कसं माझं आयुष्य संपून जाईल? असं कसं मी मरून जाईन? आणि त्या शवपेटीमध्ये मला ज्यांनी बंद केलं, मी त्या शवपेटीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती काळी आकृती मला दिसली होती. कोण होती ती काळी आकृती? मीच. मला स्वतःला मारून घेतलं होतं का? मला बाहेर काढा इथून. मला कोणीतरी बाहेर काढा इथून. मी इथे कसा आलो?